नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. 20 डिसेंबराक जावपी जिल्लो पंचायत वेंचणुके खातीर राजकीय पक्षांचो प्रचार नेट घेता. गोंय राज्यांतली डिजिटल मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर स्टारलिंकचे वरिष्ठ बिझनेस ऑपरेशन लीड लॉरन ड्रायर हांणी आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांची परवले मंत्रालयांत भेट घेवन चर्चा केली. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आनी गोयचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांच्या जयंती निमतान फाल्यां सकाळी मिरामार आशिल्ल्या तांच्या स्मृतीस्थळाचेर खाशेली कार्यावळ जातली. कला अकादमीन आयोजित केल्ल्या विद्यालयीन एकांकी सर्तीचो निकाल जाहीर झाला. आता पुराय खबरो. 20 तारखेक जावपी जिल्लो पंचायत वेंचणुकेंत भारतीय जनता पक्षान 40 उमेदवार उबे केल्यात, जाल्यार भाजपा कडेन युती आशिल्ल्या मोगो पक्षान 3 उमेदवार उबे केल्यात. खेरीज 7 अपक्ष उमेदवारांक भाजपा आनी मोगो पक्ष तेको दितलो अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी आयज पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. हे फावट भाजपान 80% नव्या मुखामळांक जिल्लो पंचायत वेंचणुकेंत संद दिल्या. जैत आमचेच जातले अशे ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हणला.
भारतीय जनता पार्टी आणि मोगो हांची युती आणि या युतीद्वारा आशिल्ले आमचे सगळे 43 कॅन्डिडेट आणि अधिक 7 जण जे असतात त्यांना इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असतात त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असे मिळून या 85 जागांनी भारतीय जनता पार्टी आणि मोगो मिळून हे निवडणूक लढयतात. येत्या त्या 20 तारखेक या निवडणूक जातली. 18 तारखेक 5 जेव्हा प्रचार सोपतलो तर 20 तारखेक हो निवडणूक झाल्यानंतर 22 तारखेक रिझल्ट. सगळे पक्षांत दोन्ही मिळून उलोवणी करून मोगोचे 3 आणि आमचे 40 असे 43 जणांचे सगळे उमेदवारी आणि नाम सकट पडू शकत.
मोगो आणि भाजपा पक्षाची विचारसरणी जुळता. हे फावट जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भाजप आणि मोगो पक्षान उभे केल्ले उमेदवार जैतिवंत जातले असो विश्वास मोगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हांणी ह्या वेळार उक्तायलो.
ती आमची 2022 निवडणूक झाल्यानंतर जात, कारण आम्ही दोन्ही पक्ष जे असतात ते समविचारी पक्ष, आमचे विचार एकमेकात जुळता आणि त्यासाठी प्रगती जातली सगळ्या माध्यमातल्या, जाल्या या युतीची गोयात अत्यंत आवश्यकता असा आणि लोकांनी त्याचा बरो प्रतिसाद पहिली दिलो असा आणि आताही दिता.
ह्या वेंचणुके खातीर 50 मतदारसंघात 226 उमेदवार रिंगणात आसात. अर्ज फाटी घेवपाच्या दिसा 94 जणांनी अर्ज फाटी घेतले, हाका लागून आता 226 उमेदवार आसात. सध्या अपक्ष उमेदवार तशेच राजकीय पक्षांचो नेटान प्रचार सुरू आसा. मजगती जिल्हो पंचायत वेंचणुकेंत दिवचल तालुक्यातल्यान 4 मतदारसंघातल्यान विंगड विंगड पक्षाचे मिळून वट्ट 15 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. हातूंत पाळी मतदारसंघातल्यान भाजपचे सुंदर नायक आनी काँग्रेसचे भानुदास सोननायक हांच्या मदीं सरळ लढत जातली. कारापूर सरवण जिल्हो पंचायत मतदारसंघातल्यान अपक्ष उमेदवार म्हणून अजय प्रभुगावकर, अनिल नायक, भाजपचे महेश सावंत, आम आदमीचे वतीन मधुकर गावकर, गोवा फॉरवर्डचे स्वप्नील फडते हे उमेदवार रिंगणात आसात. मये मतदारसंघातल्यान कुंदा मांद्रेकर भाजपचे वतीन, राधिका कोरगावकर अपक्ष, राधिका कळंगूटकर गोय फॉरवर्ड, जाल्यार परपेट डिसुजा आम आदमी पक्षाचे उमेदवार आसात. लाटंबारसे जिल्हो पंचायत मतदारसंघातल्यान भाजपच्या वतीन पद्माकर मळीक, अपक्ष मेघश्याम रावत आणि कृष्णराव राणे, तसेच आम आदमी पक्षाच्या वतीन छाया नायक हे उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. इतले मजगती गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दक्षिण गोयातल्या काय मतदारसंघात वचून काल आणि आयज प्रचार केलो, जाल्यार आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल हांणी दक्षिण गोयात आयज सभा घेतल्यो. हेर पक्षाचे फुडारी आपल्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय झाल्यात. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल अडणे केपे हांगा गिरदोलीचे भाजपा उमेदवार गोकुळदास गावकर हांच्या खातीर, तशेच शेल्डेचे भाजपा उमेदवार सिद्धार्थ गावस देसाय हांच्या प्रचारसभेत वांटो घेतलो. ह्या वेळार कुडचडेचे आमदार निलेश काब्राल तशेच आदले पालवी मुखेलमंत्री बाबू कवळेकार हाजीर आशिल्ले. आयज डॉ सावंत हांणी दवर्लीत सभा घेवन दवर्लीचे उमेदवार सत्यविजय नायक हांकां लोकांनी वेचून दिवचे असो उलो मारलो. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचो प्रचार करपा खातीर अरविंद केजरीवाल काल गोयात पावले. तांणी आयज वेळ्ळी, केळशी, तेळामळ, केपे ह्या 3 सुवातींनी जाहीर सभा घेवन आपल्या उमेदवारांचो प्रचार केलो. गोयात सक्षम पर्याय म्हूण आम आदमी पक्ष वेंचणुकेंत देवला अशें तांणी सांगले. गोयच्या आपच्यो प्रभारी आतिशी मारलेना तशेच आमदार क्रूज सिल्वा आणि व्हेन्झी व्हिएगस ह्या सभांनी हाजीर आशिल्ले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोडेचे आमदार विजय सरदेसाय हांणी काल राय हांगा तांच्या पक्षाचो उमेदवार इनासिना पिंटो हांच्या प्रचारात वांटो घेतलो. ह्या खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. स्टारलिंकचे वरिष्ठ बिझनेस ऑपरेशन लीड लॉरन ड्रायर हांणी आयज मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांची परवरे मंत्रालयात भेट घेतली. ह्या वेळार स्टारलिंकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हाजीर आशिल्ले. ह्या भेटीत माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे तसेच गोय प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. गोय राज्यातली डिजिटल मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर आणि राज्यात वेगान विश्वासार्ह जोडणी सक्षम करपा खातीर स्टारलिंकच्या गोयात प्रस्तावित प्रवेशाविषयी ह्या वेळार भासाभास झाली. स्टारलिंक सॅटेलाईट डिजिटल गोयच्या दृष्टिकोनात महत्वाची थारतली. खासा करून गोयच्या गावगिऱ्या वाठारात दर्यावेल्या आणि नुसतेमारी समुदायांक, शाळांक आणि भलायकी केंद्रांक उपगिऱ्या आधारित इंटरनेट सेवा दिवपाच्या हेतान ही यंत्रणा काम करतली. तसेच ग्रामीण डिजिटल जोडणी, डिजिटल पर्यावरण यंत्रणा, भलायकी, शिक्षण, पर्यटन, दर्यावेल्यो साधन सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा मुखेल मळार ह्या यंत्रणेवरवी अत्याधुनिकपण येतले असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोय कला अकादमीन आयोजित केल्ल्या विद्यालयीन एकांकी सर्तीचे निकाल जाहीर झाल्यात. अंदू मराठी, कोंकणी आणि इंग्लिश विभागात ह्यो सर्ती जाल्ल्यो. कोंकणी विभागात पीपल हायस्कूलच्या झेप एकांकिकेक राजमाता पद्मावती राजे सौंदेकर हांच्या खोले ह्या एकांकिकेक दुसरे इनाम मेळ्ळा आणि निराकार विद्यालयाच्या एकांकिकेक तिसरे इनाम मेळ्ळा. नंदन पै कुचेलकार आणि आर्या नामशिकार हांका अभिनया खातीर वैयक्तिक इनामां मेळ्ळ्यात. मराठी विभागात पीपल हायस्कूल मळा पणजीच्या महाद्वार एकांकिकेक पहिले इनाम, वागळे हायस्कूल मंगेशीच्या सावधान कोर्ट चालू आहे ह्या एकांकिकेक दुसरे इनाम, जाल्यार शिक्षा सदन प्रियोळच्या आवर्तन ह्या एकांकिकेक तिसरे इनाम मेळ्ळां. अभिनया खातीर दादल्या बायल पंगडा खातीर अनुक्रमण ईशान देसाय आणि मेखला अध्यापक हांका वैयक्तिक इनामां जाहीर झाल्यात. इंग्लिश विभागात राजमाता पद्मावती सौंदेकार शाळेच्या ऊर्जा एकांकिक पहिले इनाम मेळ्ळा. सनशाईन वर्ल्ड वाईल्ड स्कूल ओल्ड गोयच्या हू हेड अ फॉल ह्या एकांकिकेक दुसरे इनाम मेळ्ळा, जाल्यार भाटीकल मॉडेल हायस्कूलच्या शी हू डेअर टू ड्रीम ह्या एकांकिकेक तिसरे इनाम मेळ्ळा. शायन आणि धन्वी तामसे हांका वैयक्तिक अभिनया खातीर इनामां मेळ्ळ्यात. कोंकणी मराठी परिषद गोय ह्या संस्थेचे 21वे शेकोटी साहित्य संमेलन फाल्यां आणि परां म्हळ्यार शेनवार 13 आणि आयतार 14 डिसेंबराक म्हापशा जातले. पहिल्या दिसाची कार्यावळ श्री बोडगेश्वर संस्थानाच्या आवारात जातली, जाल्यार दुसऱ्या दिसाची कार्यावळ श्री लक्ष्मी नारायण संस्थानाच्या सभागरात जातली. गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला आणि सरकारचे कला आणि संस्कृती खाते यांच्या जोड पालवान 14 तारखेक 38वो अखिल गोवा शिक्षक पालक कथाकथन मेळावो दिवचल हांगासर जातलो. दनपारा 2:30 दिवचलच्या बाबा सावयकार सेवा ट्रस्ट सभागर सोनारपेठ दिवचल हांगा हो मेळावो जातलो. ह्या मेळाव्यात चडात चड शिक्षकांनी आणि पालकांनी वाटेकार जावचे असे आवाहन गोय प्रदेश साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक टिळवी हांणी केला. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर परिकार हांच्या जयंती निमतान फाल्यां सकाळी 9:30 मिरामार आशिल्ल्या तांच्या स्मृतीथळाचेर खाशेली कार्यावळ जातली. मिरामार आशिल्ल्या तांच्या समाधीचेर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्त पुष्पचक्र अर्पण करून तांकां आर्गां ओंपतले. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 33.8 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 17.5 अंश सेल्सियस नोंद जाला. दिवचल म्हालातल्या कारापूर तिस्कवेल्या डॉ के ब हेडगेवार विद्या मंदिरच्या 2 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय दोरी उडी सर्ती खातीर गोयच्या पंगडात निवड झाल्या. महाराष्ट्रातल्या अलिबागात जावपी ह्या सर्ती खातीर शौनक बाराजणकर आणि रौनक घाडी ह्या विद्यार्थ्यांचा आसपाव आसा. गोयच्या 9 वर्षाच्या प्रतिभावंत बॅडमिंटन पटू अमायरा घुमटकर हिणे 11 वर्सा सकयल्या राष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीच्या एकोट्या गटात काशा पदक जिंकले. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. 20 डिसेंबराक जावपी जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर राजकीय पक्षांचो प्रचार नेट घेता. कला अकादमीन आयोजित केल्ल्या विद्यालयीन एकांकी सर्तीचो निकाल जाहीर झाला. आदले केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोयचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांच्या जयंती निमतान फाल्या सकाळी मिरामार आशिल्ल्या त्यांच्या स्मृतीथळाचेर खाशेली कार्यावळ जातली. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.